दादी को एक पत्र
Ein Brief an Oma.
दादी को एक सरल पत्र लिखा जाता है ताकि शुभकामनाएं लिखने और दैनिक समाचार साझा करने का अभ्यास किया जा सके.
Ein einfacher Brief an die Großmutter wird geschrieben, das Schreiben von Grußformeln und das Teilen von Alltagsnachrichten zu üben.
बस के साथ साहसिक यात्रा
Das Abenteuer mit dem Bus.
मैरी ने पहली बार बस से एक नए शहर में यात्रा की और विभिन्न सार्वजनिक परिवहन सीखे.
Marie erlebt ihr erstes Abenteuer mit dem Bus in eine neue Stadt und lernt verschiedene öffentliche Verkehrsmittel kennen.
मैरी सुबह जल्दी उठती है और बहुत उत्साहित है.
Marie steht früh auf und ist sehr aufgeregt.
वो पहली बार अकेले बस से जा रही है.
Sie fährt zum ersten Mal alleine mit dem Bus.
मैरी अपनी थैली में सभी महत्वपूर्ण चीजें रखती है.
Marie packt ihre Tasche mit allen wichtigen Dingen.
वो बस स्टॉप पर जाती है.
Sie fährt zur Bushaltestelle.
सूरज चमक रहा है और दिन सुहाना है.
Die Sonne scheint und der Tag ist schön.
मैरी बस का इंतजार करती है.
Marie wartet auf den Bus.
बस जल्दी ही आ जाती है.
Der Bus kommt bald an.
वो बस में चढ़ती है.
Sie steigt in den Bus ein.
बस चालक उसे विनम्रता से नमस्ते करता है.
Der Busfahrer begrüßt sie freundlich.
मैरी एक सीट की तलाश करती है.
Marie sucht nach einem Sitzplatz.
उसे खिड़की के पास एक जगह मिलती है.
Sie findet einen Platz am Fenster.
बस चलना शुरू करती है.
Der Bus beginnt zu fahren.
मैरी देखती है कि पेड़ और घर पास आते हैं.
Marie sieht Bäume und Häuser vorbeiziehen.
बस कई स्टॉप पर रुकती है.
Der Bus hält an vielen Haltestellen.
नए यात्री आते और जाते हैं.
Neue Passagiere steigen ein und aus.
मैरी सब कुछ ध्यान से देखती है.
Marie beobachtet alles aufmerksam.
वो सीखती है कि बस का टिकट कैसे काम करता है.
Sie lernt, wie das Busticket funktioniert.
कुछ समय बाद वो अपने गंतव्य पर पहुंचती है.
Nach einer Weile kommt sie an ihrem Ziel an.
मैरी बाहर निकलती है और गर्व महसूस करती है.
Marie steigt aus und fühlt sich stolz.
संपूर्ण पिकनिक
Das perfekte Picknick.
दोस्तों का एक समूह एक पिकनिक की योजना बनाता है और अपने पसंदीदा खाद्य पदार्थों और पेय पर चर्चा करता है.
Eine Gruppe von Freunden plant ein Picknick und diskutiert dabei über ihre Lieblingslebensmittel und Getränke.
एक धूप वाला रविवार पिकनिक के लिए उत्तम था.
Ein sonniger Sonntag war perfekt für ein Picknick.
हर दोस्त कुछ न कुछ लेकर आया.
Jeder Freund brachte etwas mit.
Maria ताजे सेब लाए.
Maria brachte frische Äpfel.
राहुल ने रसीले संतरे लाए.
Rahul brachte saftige Orangen.
Zara ने स्वादिष्ट सैंडविच तैयार किए.
Sarah bereitete köstliche Sandwiches vor.
Amit ठंडी नींबू पानी लाया.
Amit brachte kühlen Limonadensaft.
उन्होंने झील के पास चादर बिछाई.
Sie legten die Decke neben den See.
सूरज चमकदार और मैत्रीपूर्ण लग रहा था.
Die Sonne schien hell und freundlich.
सभी बैठ गए और खाना शुरू किया.
Alle setzten sich und begannen zu essen.
सैंडविच बहुत स्वादिष्ट थे.
Die Sandwiches waren sehr lecker.
सेब कुरकुरे और मीठे थे.
Die Äpfel waren knackig und süß.
नींबू पानी ताजगीपूर्ण था.
Der Limonadensaft war erfrischend.
खाते समय उन्होंने कहानियां सुनाई.
Als sie aßen, erzählten sie Geschichten.
बहुत सारी हंसी सुनाई दी.
Es war viel Gelächter zu hören.
पिकनिक एक बड़ी सफलता थी.
Das Picknick war ein großer Erfolg.
सभी दोस्त खुश और संतुष्ट थे.
Alle Freunde waren glücklich und zufrieden.
अंत में उन्होंने फैसला किया कि वे अक्सर पिकनिक करेंगे.
Am Ende beschlossen sie, öfter Picknicks zu machen.
मेरे शहर में एक दिन.
Ein Tag in meiner Stadt.
टॉम पाठकों को अपने शहर में ले जाता है, महत्वपूर्ण इमारतें और सुविधाएं दिखाता है और उनकी कहानियां बताता है.
Tom führt die Leser durch seine Stadt, stellt wichtige Gebäude und Einrichtungen vor und erzählt von deren Geschichten.
सुबह जल्दी टॉम नदी के किनारे जाता है.
Früh am Morgen geht Tom zum Flussufer.
नदी शांत है और सूर्योदय सुंदर है.
Der Fluss ist ruhig und der Sonnenaufgang ist schön.
टॉम इस दृश्य को पसंद करता है.
Tom liebt diesen Anblick.
इसके बाद टॉम पुराने संग्रहालय जाता है.
Danach besucht Tom das alte Museum.
वहाँ कई प्राचीन कलाकृतियाँ हैं.
Es hat viele antike Artefakte.
टॉम इतिहास के बारे में जानना पसंद करता है.
Tom lernt gerne über Geschichte.
दोपहर में टॉम मुख्य चौक जाता है.
Am Nachmittag besucht Tom den Hauptplatz.
वहाँ वो कई दोस्तों से मिलता है.
Dort trifft viele Freunde.
वो बाजार में एक अच्छा खाना खाता है.
Genießt ein gutes Essen auf dem Markt.
बाजार लोगों और रंगों से भरा है।
Der Markt ist voll von Menschen und Farben.
वहाँ कई छोटी दुकानें हैं।
Es gibt viele kleine Geschäfte.
Tom अपने दोस्तों के लिए कुछ उपहार खरीदता है।
Tom kauft ein paar Souvenirs für seine Freunde.
वापसी पर टॉम नगर निगम देखता है।
Auf dem Rückweg sieht Tom das Rathaus.
यह एक प्रभावशाली इमारत है।
Es ist ein beeindruckendes Gebäude.
शाम को टॉम घर लौटता है।
Abends kehrt Tom nach Hause zurück.
वो अपने दिन के बारे में सोचता है।
Er reflektiert über seinen Tag.
यह एक सुंदर दिन था।
Es war ein schöner Tag.
टॉम खुशी से सो जाता है।
Tom schläft glücklich ein.
सीजन का फैशन शो।
Die Modenschau der Saison.
एना एक विशेष फैशन शो में जाती है और नवीनतम फैशन ट्रेंड्स और डिजाइनर्स के शालीन परिधानों का वर्णन करती है।
Anna besucht eine exklusive Modenschau und beschreibt die neuesten Modetrends und die eleganten Kleidungsstücke der Designer.
विदाई की कला।
Die Kunst des Abschieds.
विभिन्न संस्कृतियों में अभिवादन और विदाई के विभिन्न रूपों और उनके महत्व की गहरी दृष्टि।
Eine tiefgründige Betrachtung der verschiedenen Formen von Begrüßungen und Verabschiedungen in verschiedenen Kulturen und deren Bedeutung.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.